हरिः ओम् ओम् नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ अगमशुश्च मे रश्मिश्च मे दाभ्यश्च मेधिपतिश्च म उपागमशुश्च मेऽन्तर्यामश्च मैन्द्रवायवश्च मे मैत्रावरुणश्च माश्विनश्च मे प्रतिप्रस्थानश्च मे शुक्रश्च मे मन्थी च माग्रयणश्च मे वैश्वदेवश्च मे ध्रुवश्च मे वैश्वानरश्च म ऋतुग्रहाश्च मे तिग्राह्याश्च मैन्द्राग्नश्च मे वैश्वदेवश्च मे मरुत्वतीयाश्च मे माहेन्द्रश्च म आदित्यश्च मे सावित्रश्च मे सारस्वतश्च मे पौष्णश्च मे पात्नीवतश्च मे हारियोजनश्च मे इद्मश्च मे बर्हिश्च मे वेदिश्च मे जीष्णीयाश्च मे सृचश्च मे चमसाश्च मे ग्रावाणश्च मे स्वरवश्चमुपरवाश्च मे दिशवणे च मे द्रोणकलशश्च मे वायव्यानि च मे पूतभृच्च माघवनीयश्च माग्नीध्रं च मे हविर्धानं च मे गृहाश्च मे सदश्च मे पुरोणाशाश्च मे पचताश्च मे वभृतश्च मे स्वगाकारश्च मे।
परम पूजनीय स्वामीजींची गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात नागपूर येथील झालेल्या साधना शिबिरात अहिंसा या ज्ञानलक्षणावर जी प्रवचन झाली त्यातला काही भाग आपण आज ऐकणार आहोत।
तो करुण असतो, प्राप्त होई न के धवा मधुसूदना मनमोहना काय काय रचना केल्या ते वाक्य कृतेची करीतू ते दिशाची स्नेह करीतू जीवा तरी अंतरितू आपुला जीवू असं ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलं आहे। आता पुढं अशी अदृश्या बोललेली व्यक्ती बोलते कशी, ऐसी जयाची चाही कृपा होई फळा आधी साधण्याचं वर्णन झालं। अशी ज्या पुरुषाची चाही साधणं कृपारूपी फळाने बहर देतं असं त्यांचं सांगणं, कृपा फळाने बहरून गेले देखून जियानी दया वाचे त्याची वाचा अशी असते असं म्हटलं तर दया हा शब्द त्यांच्या वाचेमुळे निवंत आहे। देखती जया जियानी म्हणजे जगली वाचा जिये ज्यांच्या योगानी दया हा कोण जिवंत राहिला अशी वाचा त्यांची असते। खाली थोडं बोलून जरा बोललो सुनीतांनाही पाणी प्यावं लागतं, मलाही पाणी प्यावं लागतं, गेलून जागाही पाणी पितात. आमच्यामध्ये अजून पंकज दादा पाणी पिताना मी पाणी घ्यायचं मला तर असं सांगितलेलं आहे थोडं म्हणजे बोलणं झालं 20 मिनिटं ते थोडं पाणी द्या असं मला सांगितलं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की स्वय श्वसने जी सुकुमार मुख मुखाचे माहेर माधुर्या दाहले अंकुर दशन त्याचे त्यांच श्वास घेणं देखील आता ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिमा आहे. प्राप्त पुरुषांचं श्वसन देखील सुकुमार नाजूक असत. तसा श्वासाचा आणि मनोभावाचा संबंध आहे. तुम्ही कोणत्याही विकाराने विकारी झाला, तुम्ही कधी एखादा रागवलेला मनुष्य पाहिला जर पाहिला असेल तर त्याचे श्वास जलद चालतात असं तुमच्या लक्षात आलं असेल. मी कधी तुम्ही रागवल्याचं असं विचारत नाही, कारण त्यावेळेला आपले श्वास कसे चालतात ते आपल्याला कळत नाही. पक्षी ज्याचं मन शांत झालेलं असतं, त्याचं श्वसन शांत असतं, ज्याचे विचार सुसंगत आणि शांत असतात, त्याचे श्वास शांत होतात. ध्यान देखील मला कोणी विचारत की ध्यानाला काय करत असं येत मला वाटलं मला तिकडं तिकडं पाहिजे म्हटलं मग मला जरा बरं वाटतं थोडस जरा चांगला त्याचा आवाज करत होतो त्याच्यात जास्त करतो याच्यात गेला की आवाज करत होतो. मला कोणी विचारलं की त्याचं ध्यान कसं चाललेलं आहे हे तुम्ही एकदा पाहून सांगा, तर मी त्याचा श्वास पाहतो. एकदा शंकराचार्य माझ्याकडे आले, त्यांना मी जाऊन ध्यान शिकवलं आणि मग अचानक गणेशपुरमध्ये आले आणि मला त्यांनी आपण ध्यानाला बसू माझं ध्यान कसं चाललंय ते तुम्ही मला सांगा. श्वास शांत असतील तर ध्यान चांगलं चाललेलं आहे. श्वास निस्तब्ध झाले ध्यानात तर समाधी सदृश स्थिती आहे. स्वामीचे देखील श्वास पाहिजे ध्यानाला बसलेल्या व्यक्तीचे. रामकृष्ण त्यांच्याकडे गेलेल्या मुलांची परीक्षा श्वासावरून करायचे. ते म्हणायचे की श्वास स्थिर आहे हा मोठा होईल हा योगी होईल मी याच्यावर हात ठेवला हा योगी होईल असं म्हणायचं. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी उगीसवर्णन नाही केलेलं, स्वय श्वसेनेची सुकुमार असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. अनुसार त्याच्या ठिकाणी बोललेली आहे. तुम्ही अर्थात घ्या की शांती त्याच्या ठिकाणी बोललेली आहे. हे वेगवेगळे जरी गुण असले तरी एका मुख्य गुणांचे हे उपगुण आहे. त्याचं श्वसन हे सुकुमार असेल. स्वर्णांकडे जर कोण गेलं 5 मिनिटं भेटीची वेळ मिळायची किंवा 2-4 मिनिटं ते भेटू शकायचे, त्याचं थोडंसं बोलायचं आणि मग थोडं बोलणं झालं ते डोळे निघून घ्यायचे आणि एक श्वास घ्यायचा. स्वामीजी देखील कधी कधी सोहमचे श्वास घ्यायचे, विशेष करून दुकानामध्ये थोडं बोलणं चालणं झालं की असं ताब्यात ठेवलेलं असायचं, पाणी घ्यायचे भांड्यातून आणि आजोबान केल्यासारखं पाणी द्यायचे, तोंडाला पाणी घालायचे, शांत असायचं. का बोलतात पण खुर्चीवर बसल्यावर खुर्चीचा जो हात होता त्या हातावर त्यांचा हात असा राहायचा आणि ते असे हाताकडे पाहायचे आणि मग बळून करून घ्यायचे. शांत श्वास घ्यायचे, शांत व्हायचे आणि मग पुढचं बोलणं सुरू करायचं. मग नंतर त्यांच्या इतका जे दुकानात जसा प्रवास मिळाला तसा प्रवास आम्हालाही मिळाला नाही, कारण प्रवचनाच्या वेळेला मग ते दिसायचे, भेटायचे, केंद्रात ते यायचे, तेव्हा ते अशा प्रकारे इतकं करायचे नाही. स्वयंश्वसनेची सुकुमार पण घरी ते मधून आता श्वास घ्यायचे. मुख मोहाचे माहेर हा जगाने त्याच मुख हे जणू माहेर घर होत, कशाचं माहेर घर, प्रेमाचं माहेर घर होत. मधुर त्यांचं माहेर घर होत, मोहाचं आणि मधुरतेचं फार संबंध आहे. मोहाची फुलं ही गोड असतात, ती भरड असतात. माधुर्या जागले अंकुर दशन जैसे आणि त्याचे दाग दातांचंही वर्णन त्याशिवाय माधुर्यांनी केलं. त्याचे दाग देखील माधुर्या आले अंकुर असं वर्णन केलेलं आहे. मूर्तिमंत माधुर्य जण अंकुरलेलं आहे असे त्यांचे दात असतात असं ते म्हणतात. पुन्हा स्नेह पाथरे माता जागृती अक्षर संत भेटीची ही खूप समजा की आधी त्यांचा स्नेह येऊन तुम्हाला भेटतो, आधी स्नेह पाठवतो आणि नंतर अक्षर मुखातून बाहेर आलेली कामावर येतात. शब्द माधी अगोदर कृपा आधी, शब्द देखील नंतर येतो पण आधी कृपा येऊन पोहोचते. तर बोलण्याची नाही त्यामुळे त्याचं बोलण्याचं विशेष कारण त्यांना भासत नाही, वाटत नाही, विशेष त्यांना काही बोलायचं नसतं. बोलतो म्हणे जरी काही पण बोलायचंच असं जर म्हटलं गेलं तर त्यांनी बोल कोणाही कृपेलता तर अशी काळजी घेऊन बोलतील की हा बोल कोणाला अंतरणार नाही, कोणाचा अंतकरणाला खोचणार नाही. बोलता अधिकही निघे तरी कोणाही वर्णी न लगे आणि थोडं अधिक बोलले तरी देखील वर्णी लागेल असं बोलणार नाही. आणि कोणाची न इथे शंका म्हणी आणि त्यांचं बोलणं निशंक करणार असत, शंका उत्पन्न करणार असं आग्रह आग्रह ते काहीही कधीही बोलत नाही. अंधेरी कोठी आना ओढ़ पहली गोष्ट है एखादी तर ती बोलेल अशा प्रकारे ते कधीही बोलत नाही. पहिल्याला प्रेत उधळून टाकायचा हिंसा आहे. अगदी कोणी असं ठरवलं की आपण अमुक अमुक ठिकाणी फिरायला जातो काय करायचं त्या ठिकाणी त्याच्याऐवजी इकडे जाऊ ही हिंसा आहे असं ज्ञानेश्वर महाराजांच्या मते मी सांगतो. कोणी जर म्हटलं अमुक अमुक ठिकाणी जेवायला जाऊ पाच झालं तर अर्थ त्या ठिकाणी त्याच्याऐवजी या ठिकाणी जाऊ विरोधून नाही या व्यक्तीचा असं ते सांगतात. ते आपल्या कोणाबद्दल म्हणत नाहीये पण आपल्याला हा अभ्यास करता येणं शक्य आहे. सगळं चालायला जायचंय तर भाका आला चौक आला की मी मदरचा विचार करून इकडे जायचं काम करतायचं तू म्हणशील तिकडं कारण कुठेही गेलं तरी चालण्याचा उद्देश सफल होणार आहे. मांडलेली गोष्टी हाना बोलायच आणि या खूप छोट्या छोट्या गोष्टी लोक बोलवून ते उधळून लावतात. काही कारण असताना लग्न बोलतात निनावी पत्र पाठवतात काय उद्योग असतात हे का करतात ते काही कळत नाही आणि तेही दुसऱ्याच्या हिताच्या करता म्हणून करतात असं त्यांचं म्हणणं असतं. कोणत्या लोकांची हिंसा असते ऑफिसमध्ये देखील शब्द देखील कॉम्पिटिशन असा शब्द आला म्हणजे दुसऱ्याच्या काळात कापून टाकणार अशी स्पर्धा आहे. मांडली कोठी म्हणा बोलाईल कोणी काही सांगितलं तर आपल्या विचारावर इतका काम की नाही जायचं थोडं दुसऱ्याचं ऐकलं तर काय फरक पडतो आपले विचार सुधारून घ्यावे अथवा त्याला थोडं वळण द्यावं. मी केंद्रावर काम करत असताना नेहमी माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारे सूचना येतात. माझ्या ठरलेला जो विचार असतो तो विचार या सूचनांमुळे अधिकाधिक चांगला होतो या दृष्टीने मी त्याच्याकडे पाहतो. आता ठरले असा बदल नाही असं कधी करत नाही. वाटी पर्यंत कोणी उडेल म्हणून दचकून कोणा तुमच्यापासून दूर होईल आणि कोणी ओवांडी कोणी जरी आणि तुमचा तिरस्कार करेल तरी दुवारी कोणा नोहावी कोणाला अशा प्रकारचा त्रास होऊ नये अशी दक्षता आपल्या बोलण्यातून तो घेत असतो. वही कोणाची नुसेदारी कोणाच्या कपाळाला आठी पडेल किंवा वही उंच होईल असं तो बोलतच नाही. ऐसा भावो झाली म्हणून उगा अशा प्रकार कोणती गोष्ट घडून नाहीयेच शक्यतो म्हणून तो तसा बोलतच नाही उगाच राहतो. मग प्रार्थीला उपाय मग कोणीतरी अपवाद म्हणून प्रार्थना करत की त्यांनी काहीतरी बोलावं विनंती करत
हरी हरी. या मुकुंदराव अभंग म्हणा. आज बऱ्याच दिवसांनी तुम्ही सापडलात बर का. हरी हरी.
हे कृपाळ गुरुचरणी तुझ शिरसा वंदना, तुझ शिरसा वंदना. अक्षय अविनाश नित्य अव्ययते परमतत्व, सच्चित् सुख शांत रूप मूर्तिमंत शुद्ध सत्व. प्रगटते चि तद्रूपे हर्षविते लोचना, तुझ शिरसा वंदना, तुझ शिरसा वंदना. चराचरा व्यापुनिया दशांगुळी उरलासी, सगुण रूप लेवुनिया परम सौख्य पुरविसी. तत्वमसी दाविखोण स्वस्वरूप दर्शना, तुझ शिरसा वंदना, तुझ शिरसा वंदना. मन मंदिरी समचरणी मूर्ति तुझी स्थापिली, भक्ति प्रेम सुमनांची वाहियली अंजुई. मिटुनी नेत्र जोडुनी भाव भरित प्रार्थना, तुझ शिरसा वंदना, तुझ शिरसा वंदना. निरांजनी नयनांचा ज्योतित्वया उजळुनी, करित आरती सत्कद मंत्र पुष्प वाहुनी. कृपा पसाय देत तुझे, कृपा पसाय देत तुझे मकरंदा प्रेरणा, तुझ शिरसा वंदना, तुझ शिरसा वंदना. हे कृपाळ गुरुचरणी तुझ शिरसा वंदना, तुझ शिरसा वंदना.
मस्त म्हणा अजून.
नीत सरता प्रभात काळी हस्त जोडुनी आपुले, प्रार्थुनी हृदयात भाविरी ती शुभंकर पावले ती शुभंकर पावले पाहता मूर्ति उभीती प्रार्थ पाहता मूर्ति उभीती कमल नयनी हासरी नेत्र द्वैची दिव्यदीप्ति अंतरी सामावरी प्रार्थुनी हृदयात भाविरी ती शुभंकर पावले ती शुभंकर पावले चित्त हे निस्तब्ध होनी श्वास परतुनी थांबले चित्त हे निस्तब्ध होनी श्वास परतुनी थांबले नीलवर्णी गगन भरुनी सावळ्या शांतीसल्या रे प्रार्थुनी हृदयात भाविरी ती शुभंकर पावले ती शुभंकर पावले मोदनिर्वळ भरुनी ठेरा मोदनिर्मळ भरुनी ठेला सुख निरंतर संचले सेविता मकरंद नुरला सेविता मकरंद नुरला सेविता मकरंद नुरला शब्द केवल राहिले शब्द केवल राहिले प्रार्थुनी हृदयात भाविरी ती शुभंकर पावले ती शुभंकर पावले
वा मुकुंदराव अजून अजून एखादा म्हणा अजून एखादा म्हणा
एक
आम्ही आम्ही तरुण असताना मुकुंदराव बारामतीला यायचे आणि आठ दहा जण शांतपणे अतिशय मंद डीम लाईट असायचा आणि मुकुंदराव संघाची पद्य म्हणायचे एका पाठोपाठ एक आणि मोठं अद्भुत जादूमय वातावरण निर्माण व्हायचं. आता अभंग म्हणायला किंवा संघाची पद्य म्हणायला तसे ते कमी सापडतात.
मुक्त प्राणातो नी सहजे सोहमस्मी नाद गाजे. मुक्त प्राणातो नी सहजे सोहमस्मी नाद गाजे. श्री गुरुंचा वचनात रमली चित्सुखे वृत्ती निमारी सस्वरूपी भरुनी जाता पूर्णतेशी ऐक्य साजे. मुक्त प्राणातोनी सहजे सोहमस्मी नाद गाजे. उचित कर्मी फलत्यजूनी नित्ययज्ञी मग्न होनी सांडुनी ममता अहंता शुद्ध चित्ते गुरु भजी दे. मुक्त प्राणातोनी सहजे सोहमस्मी नाद गाजे. भाग्य मात्रे मी कृपांकित सद्गुरुचा प्रेमांकित लोह परिसा प्राप्त होता शुद्ध त्या कनकत्व दीजे. मुक्त प्राणातोनी सहजे सोहमस्मी नाद गाजे. गुरुपदाम्बुजी नित्य रमला सेविता मकरंग रंगला स्वरूप सुख लाहो निठेला भक्ति भावे गंग भोजे. मुक्त प्राणातोनी सहजे सोहमस्मी नाद गाजे. मुक्त प्राणातोनी सहजे सोहमस्मी नाद गाजे. सोहमस्मी नाद गाजे.
हरी हरी। पतंजलि योग दर्शन मधील समाधीच्या पायऱ्या संप्रज्ञात समाधी जे सवितर्क सविचार सानंद सास्मित इत्यादी अवितर्क समाधी किंवा निर्वितर्क समाधी व निर्विचार वैशारद्य यामध्ये व नाथ संप्रदायाच्या संकेताप्रमाणे ध्यान यामध्ये काय फरक आहे? नाथ संप्रदायातल्या संकेताप्रमाणे ध्यान हे शॉर्टकट आहे का? आणि मग विचारले की फार अकॅडमिक प्रश्न आहे का? आपण वाचन करत असतो आणि वाचन हे अकॅडमिकच असतं। वाचन हे बुद्धीचं खाद्य असतं। आपल्या प्रत्येक इंद्रियाला इंद्रियाच्या ठिकाणी प्रेरणा असते। मनाच्या ठिकाणीही असते, बुद्धीच्या ठिकाणीही असते आणि इंद्रियांच्या ठिकाणीही असते। सामान्य भाषेमध्ये त्याला खाज खुजली असंच म्हणतात। इंद्रियांच्या ठिकाणी खुसखुस तशी मनाच्या ठिकाणी खुसखुस तशी बुद्धीच्या ठिकाणी खुसखुस निर्माण व्हायला तर्क आणि आपण केलेलं वाचन हे कारण न राहतं। हिंदीत खाज खुजली असे शब्द आहे। तरी देखील मी हे जे म्हणतो आहे ते या प्रश्नाची किंवा अशा प्रकारचे प्रश्न पडण्याच्या गोष्टीची निंदा म्हणून म्हणत नाहीये, हे कृपा करून लक्षात घ्या। फक्त आपल्याला हे जे ऍडिशनल ज्ञान, नको असलेलं ज्ञान वाचनाने निर्माण होतं त्याबद्दल मी म्हणतो आहे। म्हणजे हे वाचलं नसतं तर असा प्रश्न पडला नसता, पण वाचायचं की वाचायचं नाही, साधना अधिक करायची, थोडंसं वाचायचं, खूप वाचून माहिती जमा होते, त्याचा उपयोग काहीच करता येत नाही असं होतं। तरी देखील हा प्रश्न चांगला आहे। हा थोडासा नाथ संप्रदायामध्ये आपण करत असलेलं ध्यान आणि पतंजली सांगत असलेलं ध्यान याचा तुलनात्मक प्रश्न आहे। आणि पतंजलींनी योगशास्त्र भारतीय मानसशास्त्र म्हणून जे ध्यान सांगितलं ते भारतात या भूमीमध्ये सांगितल्या जाणाऱ्या सगळ्या ध्यानांचं प्रतिनिधित्व करतं। सगळ्या नाथ संप्रदायच नव्हे, मात्र एक गोष्ट अशीही खरी आहे की पतंजलींनी जे सूत्रबद्ध केलं ध्यान आणि ध्यानाविषयीचं तत्वज्ञान त्याच्या आधीपासून ध्यान चालू आहे। पतंजलींपासून निर्माण झालेलं नाही. भगवद्गीतेमध्ये ध्यान सांगितलेलं आहे आणि पतंजलींचा काळ भगवद्गीतेच्या नंतरचा आहे. उपनिषदांमध्ये ध्यान सांगितलेलं आहे आणि पतंजलींचा काळ हा त्याच्यानंतरचा आहे. पतंजलींनी ते सूत्रबद्ध केलं, उत्तम एडिटिंग केलं. एवढंच नव्हे तर पतंजलींनी ते शास्त्र म्हणून आपल्या समोर मांडलं. त्यामुळं आपल्या या नाथ संप्रदायामध्ये जे ध्यान केलं जातं, या संकेताप्रमाणे जे ध्यान केलं जातं ते ध्यान, आणि पतंजली योगदर्शन मध्ये सांगितलेलं जे ध्यान आहे त्याचा सांधा जुळतो. नाथ संप्रदायामध्ये सांगितलेलं जे ध्यान आहे त्या ध्यानामध्ये ध्येयाचं चिंतन सुरुवातीलाच करायला सांगितलेलं आहे. नाथ संप्रदायामध्ये जे ध्यान करायला सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये सद्गुरू, महान भागवत, गुरु परंपरा, ध्यानाची प्रक्रिया असणारे दोन श्लोक आणि त्याच्यानंतर मी स्वतःच परमात्म स्वरूप आहे अशा प्रकारचं चिंतन, मग प्राण आणि मन यांचा एकमेकांशी असलेला संबंध लक्षात घेऊन आपले जे श्वास आहेत त्या श्वासावर बोधाचं स्मरण सोहम भावानी, आणि असं काही वेळ स्मरण झाल्यानंतर ते सोहम शब्दही बाजूला सारणं आणि चिदाकाशामध्ये आपली जाणीव परमात्म्याशी तदाकार करून ठेवणं, आणि ही तदाकारता जेव्हा बिघडेल तेव्हा, जेव्हा अन्य अवांतर विचार उठायला सुरुवात होते तेव्हा त्या विचारांकडे साक्षीत्वानी पाहणं, द्रष्टुत्वानी पाहणं, ते विचार बाजूला सारणं, ते विचार बाजूला सारल्यानंतर विचाररहित अवस्था प्राप्त होणं, विचाररहित अवस्थेचाही साक्षी किंवा द्रष्टा असणं, आणि दीर्घकाळ विचाररहित स्थितीचा जो द्रष्टा असतो त्याला स्वरूपबोध प्राप्त होणं, ही आहे नाथ संप्रदायाची ध्यानाची प्रक्रिया. ही आणि पतंजलींनी सांगितलेलं ध्यान याचा सांधा जुळतो. ते थेट अशा प्रकारचं सांगितलेलं नाहीये. त्याच्यामध्ये वृत्तीचं शोधन किंवा वृत्ती शुद्ध होत जाणं याला महत्व दिलेलं आहे. त्याकरता एक आलंबन सांगितलेलं आहे पतंजलींनी. आणि चित्ताच्या ज्या पाच अवस्था आहेत त्या पाच अवस्थांमधलं विक्षिप्त म्हणजे चंचल नसलेलं सात्विक असं जे चित्त आहे ते चित्त पुढे एकाग्र होणं आणि निरुद्ध होणं, चित्त निरुद्ध झाल्यानंतर जो द्रष्टा आहे त्याला स्वरूप दर्शन होणं, या गोष्टी समान आहेत. पतंजलींनी सांगितलेल्या आणि नाथ संप्रदायामध्ये सांगितलेल्या ध्यानाच्या या प्रक्रिया समान आहेत. चित्त निरुद्ध होणं पतंजली ही मान्य करतात आणि निर्विचार शून्यतेनंतर द्रष्ट्याला स्वरूपबोध होणं हे नाथ संप्रदायामध्ये सांगितलेलं आहे. दोन्ही एकच आहेत. सुरुवात फक्त जी आहे ती मूढ क्षिप्त म्हणजे तमोगुणांनी रजोगुणांनी भरलेलं जे चित्त आहे त्याला सूक्ष्म आलंबन देऊन त्याच्यातला मूढता आणि रजता हळूहळू कमी करण्याचा प्रयत्न करणं, चित्त सात्विक वृत्तीने भरून जाणं, मग ते एकाग्र होणं, मग निरुद्ध होणं असं पतंजली सुचवतात. पतंजली आलंबन सुचवतात थोडक्यात. म्हणून या ध्यानाचं वर्णन कोणतं आलंबन सुचवतात हे पतंजलींनी आलंबन मुळीच सांगितलेलं नाहीये. सूत्रवाङ्मयाचा एक विशेष असा आहे की ते विस्ताराने सांगितलं जात नाही. ते अतिशय थोडक्यात एक वाक्य, त्याच्यानंतर पुढचं वाक्य, पुढचं वाक्य असं सूत्र सांगितलं जातं. त्यामुळे सूत्रवाङ्मयाचे अर्थ हे तुम्हाला लावावे लागतात. आणि सांख्यसूत्र, ब्रह्मसूत्र, योगसूत्र ही सगळी सूत्र ही विस्तारांनी सांगितली न गेल्यामुळं जे अर्थ लावणारे आहेत त्यांना त्यांच्या प्रज्ञेप्रमाणे, शुद्ध प्रज्ञेप्रमाणे साधनेमुळं, शुचिर्भूत वर्तन आणि साधना यामुळं जे काही समजतं तसे अर्थ लावावे लागतात. म्हणूनच पतंजलींनी आलंबन विशेष सांगितलेलं नसलं तरी देखील कोणी या पतंजलींच्या ध्यानाचं वर्णन मूर्ती ध्यानाच्या आलंबनानी करतात, कोणी नामाच्या आलंबनानी करतात. उदाहरणार्थ नामच आलंबन म्हणून घ्या. श्रीराम जयराम जय जयराम हे नाम आलंबन म्हणून जर घ्यायचं झालं हे पतंजलींनी नाही सांगितलेलं, जे अर्थ लावतात ते सांगतात. त्यांना ते कसं समजलं? इलाजच नाही. जर पतंजली काही सांगत नसतील तर आलंबन धरल्याशिवाय वृत्तीला तमोगुण रजोगुण नाहीसा होऊन ती सत्वगुणांनी युक्त होणं आणि मग नंतर एकाग्र आणि निरुद्ध होणं या प्रक्रिया घडणार कशा असा विचार करून अर्थ लावणाऱ्यांनी, ग्रंथ लिहिणाऱ्यांनी मात्र आलंबन विषय सांगितलंय. मला असं वाटतं की ते योग्यही आहे एका तऱ्हेने, आणि एका तऱ्हेने पतंजलींना स्वतःला कदाचित तसं मान्यही नसेल. कारण ओम नम शिवाय, श्रीराम जयराम जय जयराम हे पतंजलींच्या काळी पतंजली आलंबन म्हणून सांगणं शक्य नाही. पतंजलींच्या काळामध्ये, आत्ताच्या काळात जो ग्रंथ लिहील तो त्याचा असा अर्थ करेल तरी देखील ते योग्य आहे, कारण सूत्र वाङ्मय आहे. पतंजली स्पष्ट सांगत नाहीत आणि आलंबन आवश्यक आहे. चित्त दशा जी आहे ती मूढपासून आणि क्षिप्त म्हणजे रजोगुणापासून मुळीच हालचाल न करणारं म्हणून विक्षिप्त सात्विक असं व्हायचं जर असेल तर कोणत्या तरी सद्विचाराचं आलंबन गरजेचं आहे. तो सद्विचार म्हणजे नामस्मरण असू शकेल. म्हणून सद्विचार मूर्ती ध्यान देखील सांगित कोणी कोणी सांगतात की अंतःकरणामध्ये मूर्तीची स्थापना करा. ही पांडुरंगाची मूर्ती आहे, ती मनश्चक्षूंसमोर आणा आणि मग तर्क लढवा की ही जी मूर्ती आहे ही मूर्ती अत्यतिष्ठत दशांगुलम सर्व विश्व व्यापून 10 अंगुळ उरणारा जो परमात्मा आहे इतका व्यापक तो या मूर्तीमध्ये समाविष्ट आहे असा तर्क करा असं सांगितलं पतंजलींनी नाही सांगितलं. पण असा तर्क करायला सांगितलं नाम जे आहे ते नाम अनसूयेचा पुत्र अनसूयेचं कसं व्रतभंग झाला मग गौतम ऋषींनी कसा शाप दिला मग ती तीन मुलं बाळ म्हणून जन्माला आली ते ब्रह्मा विष्णू महेश होते ते दत्त झाले या ज्या कथा आहेत परमात्मा अनसूयेच्या पोटी दत्त म्हणून जन्माला आला हा तर्क तुम्हाला मान्य करावा लागतो आणि म्हणून दत्त हा परमात्मा आहे असं मान्य करावं लागतं आणि हा परमात्मा अविनाशी निर्गुण निराकार अमूर्त खरा पण या तीन रूपांनी युक्त झालेला आमच्या समोर असलेला म्हणून पवित्र असा तर्क सुरुवातीला करायला सांगितलेला आहे काय करणार सवितर्क ध्यानामध्ये असंच करावं लागतं श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव त्याच्यात वसुदेवाचा मुलगा पण तो मुलगा जन्माला आला तेव्हा त्याच्या आधी आकाशवाणी झाली वरात चाललेली होती आणि विष्णूचा अवतार देवकीच्या पोटी जन्माला येणार आहे आठवा मुलगा असणार तो असं सांगितल्यामुळे हा परमात्मा आहे मग त्याचं चरित्रही तसंच परमात्मा म्हणून घडलं त्यांनी भगवद्गीता सांगितली सबत तो परमात्मा आहे असंच तर्क मांडायला लागतो तर्क करणाऱ्या व्यक्तीला तार्किक व्यक्तीला पण उत्तम तर्क केल्याखेरीज ठसत नाही म्हणून तो करावा लागतो आणि म्हणून श्रीकृष्णाचं नाव मी घेतो आहे परमात्म्याचं नाम घेतो आहे या भावाने मूढ आणि क्षिप्त वृत्ती हळूहळू शुद्ध होत जाणं त्या पवित्र होत जाणं सात्विक होत जाणं आणि सात्विक होताना एकाग्रता प्राप्त होणं एकाग्रता प्राप्त झाल्यानंतर त्या निरुद्ध होणं कारण चित्त एकाग्र झालं की तो ते एक अग्र सोडून देणं सोपं असतं घडतं ते आपोआप तिरोहित होतं म्हणून आपल्या ध्यानामध्ये देखील इथं पाहायला सांगितलं आज्ञाचक्राच्या ठिकाणी आतून पहा असं सांगितलं त्याचंही कारण असं की चांगलं जर पाहायला जमलं तर तिथं विचार उठतात वगैरे ते विचार नाहीसे झाले विचार उठेनासे झाले तरी तुम्ही पाहताय तर पाहणं स्थिरोहित होऊन जातं आणि जो पाहणारा आहे त्याचंच ज्ञान व्हायला सुरुवात होते तोच प्रकट होतो द्रष्टाच प्रकट होतो आपण आत्मरूप आहोत हा भाव निर्माण होतो या ठिकाणी पतंजलींचं ध्यान आणि नाथ संप्रदायाच्या संकेताप्रमाणे असणारं ध्यान हे एक होतं निर्विचार वैशारद्य जे आहे ते चित्ताला एकाग्रता प्राप्त झाली आणि निरुद्ध होण्याची सवय लागली आणि वारंवार क्षण क्षण ते निरुद्ध व्हायला लागलं चित्त की ती निरुद्ध दशा वृद्धिंगत होते तो काळ वाढतो आणि निर्विचार राहण्यामध्ये तो विशारद होतो तो पारंगत होतो आणि नाथ संप्रदायामध्ये जे ध्यान केलं जातं त्या ध्यानामध्ये देखील वृत्तीलोप क्षणभर झाला पुढच्या क्षणाला वृत्ती नाही त्याच्या पुढच्या क्षणाला वृत्ती नाही म्हणून शून्य स्थिती आहे मनरहित अमन अवस्था आहे पाहणारा पाहतो आहे ही स्थिती जर दीर्घ झाली तर निर्विचार वैशारद्य निर्माण होतं तो निर्विचारतेमध्ये विशारद होतो पण निर्विचार वैशारद्य ही अंतिम स्थिती नाही कारण विचार पूर्ण गेलो एवढंच समजलं बाकी काहीच नाही द्रष्टा म्हणजे मी पाहणारा तसाच पाहतो आहे आणि विचाररहितता आहे या निर्विचार वैशारद्य या स्थितीमध्ये तुमच्या तुमचे जे आतले अंतर इंद्रिय ज्याला म्हणतात बुद्धी मन चित्त अंतकरण तर यांना मोठा आराम पडतो. जसं गाढ निद्रेमध्ये यांना आराम पडतो तसा त्यांचा विकास होतो. आराम पडल्यामुळे विकास होतो हा बाय प्रॉडक्ट आहे. आणि हे निर्विचार वैशारद्य किंवा दीर्घकाळ विचाररहित स्थिती ही नंतर स्वरूप बोधाला प्राप्त होते. पतंजली महामुनी म्हणतात तदा द्रष्टुः स्वरूपे अवस्थानम. असं जेव्हा होतं तेव्हा द्रष्टा हा स्वरूप बोधाला प्राप्त होतो. तर नाथसंप्रदायामध्ये असं सांगितलेलं आहे की शून्य दर्शन झाल्यानंतर त्या शून्य दर्शनातून चिद्रूपाचं दर्शन होतं. ते शून्य दर्शन एक प्रकारे चिद्रूप दीप असं राहतं. विचाररहितता निर्माण झाली श्वासाचं शून्य किंचित काळ असणार म्हणजे एक श्वास घेतला आणि सोडला याच्यामध्ये घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आणि सोडण्याची तर सुरू झालेली नाही असा अर्धक्षण क्षणार्ध येतच असतो प्रत्येक वेळेलाच येतो. पण तिथं लक्ष दिलं की तो जाणवतो आणि त्यावेळेला मन थांबतं. श्वासाबरोबर मन हालचाल करत असतं. मनुष्याच्या मनामध्ये एका मिनिटात साधारण 15 ते 16 विचार उठतात असं शास्त्रज्ञ म्हणतात. याचं कारण एका मिनिटात 15 ते 16 श्वास आपण घेत असतो. श्वासागणिक मन हालचाल करत असतं. हे श्वास जर किंचित काळ थांबले तर मन तेवढं वेळ थांबतं कारण मनाला थांबण्याशिवाय पर्याय नसतो. ते थांबायलाच लागतं. आणि केवळ कुंभकाच्या स्थितीमध्ये म्हणजे मनाकडे साक्षीत्वानी पाहताना परत हीच गोष्ट घडते की मन थांबतं आणि श्वासही थांबतात आणि ते दीर्घकाळ थांबतात. आणि त्या दीर्घकाळामध्ये शरीराला आवश्यक असा किंचित श्वास तो घेत असतो. त्याला समजतही नाही इतका थोडासा श्वास घेतो आणि थांबतो अशी कला त्याला हळूहळू जमते. आणि दीर्घकाळ शून्य स्थितीमध्ये थांबणं त्याला शक्य होतं. तेव्हा त्याला चित स्वरूपाचं दर्शन होतं. आचार्य असं म्हणतात की माळेमधल्या दोन मणी जर एकमेकांपासून दूर केले अखंड माळेतले मणी जर दूर केले तर ते मणी ज्या सूत्रामध्ये ओवलेले असतात ते सूत्र प्रगट होतं. एरवी मण्याला लागून मणी अशी अखंड माळ दिसत असते. वृत्तीला लागून वृत्ती त्याच्या पुढे पुढची वृत्ती पुढची वृत्ती. पण ही वृत्ती ज्या अधिष्ठानावर उठते आहे ते अधिष्ठान कधीच प्रगट होत नाही. जसे दोन मणी एकमेकांपासून दूर केल्यावर सूत्र दर्शन होतं तसे दोन विचार एकमेकांपासून दूर केले की अधिष्ठानभूत परमात्मा प्रकट होतो. त्या ठिकाणी जो द्रष्टा असतो तो द्रष्टुत्वही सोडून देतो आणि त्यालाच आपण परमात्मा आहोत असं समजतं. या ठिकाणी दोन्ही एकच होऊन जातात पतंजलींचं ध्यान आणि हे ध्यान. नाथसंप्रदायातल्या संकेताप्रमाणे ध्यान हे शॉर्टकट आहे का? हा मात्र खूप चांगला प्रश्न आहे. आपल्याला कधी शॉर्टकट हवा असतो की नाही? लॉन्ग कटनी जाण्यापेक्षा शॉर्टकट, तर सद्गुरूंनी सांगितलेला आपल्यापुरता शॉर्टकट समजावा. एकदा गुरुकृपा झाली की मग आपला शॉर्टकट आहे का दुसऱ्या कुठल्या साधनेचा शॉर्टकट आहे असा विचार करू नये. हे माझं खरं उत्तर आहे. आणि दुसरं उत्तर असं आहे, ते खोटं आहे असं समजू नका. की पतंजलींचं जे ध्यान आहे त्या ध्यानाप्रमाणे देखील निर्विचारता प्राप्त होऊन परमात्म्याशी एकरूपता साधण्यासाठी जो काळ लागतो तो काळ हा गुरूंच्या मार्गदर्शन पतंजलींच्या योगदर्शनाप्रमाणे ध्यान सांगणारे गुरुच नाहीत अशी परिस्थिती आहे. पुस्तकं भरपूर आहेत, ग्रंथ भरपूर आहेत, पण पतंजलींच्या ध्यानाचा कोणता संप्रदायच अस्तित्वात नाही. तर ध्यानाचे जे जे उपलब्ध संप्रदाय आहेत ते सगळे संप्रदाय या तत्वज्ञानात नक्की बांधले गेलेले आहेत. पण अशा प्रकारे ध्यान सांगणारा संप्रदायच अस्तित्वात नाही. त्यामुळे त्याला शॉर्टकट म्हणायचं आणि लॉन्गकट म्हणायचं अशा शब्दामध्ये पडूच नका. तर जे ध्यान ज्या ज्या संप्रदायात केलं जातं तर ते कुठेतरी पतंजलींनी सांगितलेल्या उत्कृष्ट जी बांधणी केलेली आहे त्याच्यामध्ये चपखल बसतं. अजूनही बऱ्याच प्रकारे ध्यान केलं जातं. आपल्या देशामध्ये कितीतरी संप्रदाय आहेत आणि सगळ्यांची ध्यानाची पद्धत चांगली आहे असं समजू नका. की नाथ संप्रदाय सगळे संप्रदाय खरे आहेत आणि सगळे उत्तम ध्यान सांगणारे आहेत. त्याच्याकरता लागणारा जो वेळ आहे तो तुम्ही तुमची जी प्रकृती मिळवलेली आहे सत्व रज तमात्मक तुमची जी कर्म आहेत त्या कर्मामुळे तुम्हाला प्राप्त झालेली आहे ती प्रकृती तुम्ही किती वेगाने ओलांडता याच्यावर अवलंबून आहे. पतंजलींचं जास्त चांगलं का नाथ संप्रदायाचं जास्त चांगलं का आणि कुठल्या संप्रदायाचं जास्त चांगलं म्हणजे शॉर्टकट असं नसून आपली प्रकृती जशी जशी निर्मळ शुद्ध होत जाईल आणि प्रकृतीच्या पलीकडे आपण उडी मारू तसं हे ध्यान सिद्ध होणार आहे. आणि गुरुकृपा झाल्यानंतर कधीच मनात आणू नका की याच्यापेक्षा दुसरी साधना असेल तर काय, ती एकदा करून पाहू का. कारण ही एक वृत्ती आहे आणि ही वृत्ती ती दुसरी साधना जर त्यांनी अवलंबिली तर कालांतराने अजून तिसरी करून पाहू का याच्यामध्ये पडायची शक्यता असते. हे जे वृत्तीचं चांचल्य आहे म्हणून भगवंतांनी एक फार सुंदर शब्द वापरलेला आहे, अव्यभिचारिता असा शब्द वापरलेला आहे. याच्याबाबत तुम्ही अजिबात हलू नका. गुरुजी मैतो एक निरंजन ध्याऊजी दुजे के संग नहीं जाऊजी. गुरु करताना 100 वेळेला विचार करा, घाई करू नका. तुम्ही या ऐका पहा, तुम्हाला पटतंय का पहा, तुम्हाला ते सांगतायत ते झेपणार आहे का ते पहा. तशी साधना करण्याचा निश्चय होऊ देत. कोणी एखादे महाराज आहेत म्हणून लगेच अनुग्रह मागू नका. तुमच्या जोगती साधना ते सांगतायत का, तुम्हाला ती पसंत पडतीये का, तुम्हाला ते करायची इच्छा आहे का, ते तुम्हाला गुरु म्हणून वाटतात का. आणि एकदा केल्यावर मग नाही, संपला ती गोष्ट संपली. मग दुजे के संग नाही जाऊ जी असं असंच असलं पाहिजे. त्यामुळं ध्यान हे या संप्रदायातलं शॉर्टकट आहे आणि हे असं नको. त्यांनी म्हटलं अकॅडमिक प्रश्न आहे का आणि मला कळत नाहीये कोणाचा प्रश्न आहे, पण ज्यांनी प्रश्न विचारलाय तो ती व्यक्ती नक्की अभ्यासू असल्याशिवाय इतका चांगला प्रश्न विचारूच शकत नाही. पण शंका धरू नका हे मात्र मी तुम्हाला नक्की सांगेन. कारण पतंजलींच्या पद्धतीने ध्यान अस्तित्वात तसं नाहीच आहे. आपण करतो ते ध्यान पतंजलींनी सांगितलेल्या ध्यानाच्या चौकटीत कुठं ना कुठंतरी बसतं, पण अगदी तसं ध्यान करणारे संप्रदायच नाहीत. त्याच्याऐवजी जे संप्रदाय उपलब्ध आहेत ते संप्रदाय पतंजलींच्या ऐवजी आदिनाथांशी बांधलेले आहे, दत्तात्रयांशी बांधलेले आहे, त्यांच्यापासून सुरू झालेले असे आहेत. पतंजली त्या तुलनेनी अलीकडचे आहेत असं मी सांगतोय. हे संप्रदाय अधिक पुरातन आहेत, पण पतंजलींनी त्याचं एडिटिंग फार उत्कृष्ट केलेलं आहे की हे ध्यान पतंजलींच्या ध्यानाच्या बाहेर जाऊ शकत नाही, पण ते थेट पतंजलींसारखं नाही असं मला तुम्हाला सांगायचंय. हरिओम तत्सत. आपण एक मिनिटभर शांत डोळे मिटून बसू. हरि 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 स्वामी जी नारायण नारायण प्रभु. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि 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 हरि.